आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुढीपाडव्याच्या सणाचा सर्वत्र उत्साह, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल. राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प. वैचारिक अधिष्ठानामुळेच तरुण भारत दैनिकानं गाठला 100 वर्षांचा टप्पा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज साजरा होतो आहे. हिंदू कालगणनेनुसार शक संवत 1948 या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. मराठी नववर्षाच्या उत्साहात स्वागत करण्यासाठी आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगल तोरण आणि कडुलिंबाचे डहाळे बांधून तसंच इष्टदेवतांच्या दर्शनानं हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस 3:30 शुभमुहूर्तांपैकी एक असल्यानं घर, वाहन तसंच सोन्या चांदीच्या आभूषणांसह इतर महत्वाच्या खरेदीचा प्रघात आहे. देशाच्या विविध भागात चैत्र शुक्लादी, उगादी, चेटीचंद, नवरेह आणि साजिबू चेरोबा या सण देखील साजरे होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या सणांच्या शुभेच्छा दिल्या आहे. हे सण म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलंय. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. हा सण नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतीक असून नवचैतन्य, आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येतो असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. चैत्र नवरात्रीच्या देखील मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यानिमित्त त्यांनी शक्तीची देवता दुर्गेकडे विकसित राष्ट्राच्या संकल्पाला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचं आवाहन केलं. हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ, सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा, मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करूया असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर इथं गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा आणि रामरक्षा पठण कार्यक्रमात सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांसोबत गुढीपाडव्याच्या निमित्तानं नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. नागपुरातील तात्याटोपेनगर इथं लक्ष्मीनगर ते लक्ष्मीनगर चौक दरम्यान श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. या शोभायात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेत रामरक्षा पठण केलं आणि उपस्थित नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भारतमातेची सजीव झाकी आणि विविध चित्ररथांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती अशीच उंचावत राहो अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना तरुणाई परंपरा जपत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. राज्याला पुढे नेण्याचा आणि राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवीन वर्षाचा संकल्प हा एकच आहे, आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं.
अकोल्याच्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी आज मोटरसायकल रॅली काढण्यात आली. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सजलेले नागरिक मोठ्या उत्साहात यात सहभागी झाले. अकोल्याचं आराध्य दैवत श्रीराज राजेश्वर महाराज मंदिरापासून या रॅलीची सुरुवात झाली. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरात मिशन O2च्या वतीनं महिलांनी वृक्षारोपणाची गुढी उभारून गुढीपाडवाचा उत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित महिलांना वृक्षारोपणाची शपथ देण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अयोध्येतल्या राम मंदिरात विशेष धार्मिक विधीचा भाग म्हणून 150 किलो वजनाचा सोन्याचा थर चढवलेलं श्रीराम यंत्र स्थापित केलं. राष्ट्रपतींनी हे यंत्र मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरच्या गर्भगृहात विधिवत पूजा अर्चनेनंतर आणि मंत्रोच्चारांसह स्थापित केलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. स्वामी विजेंद्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेलं हे यंत्र वैदिक गणितावर आधारित असून सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा निर्मितीसाठी त्याची रचना करण्यात आली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राचे महत्वाचे आधारस्तंभ म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेत ते बोलत होते. भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं स्टार्टअप, नवउद्योजक आणि संशोधक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
कि हमारी स्मॉल और मीडियम इंडस्ट्री एक नई सोच और नई टेक्नोलॉजीज के साथ आगे बढ़ रहे हैं और देश को आत्मनिर्भर बनाने में अपनी महत्वपूर्ण भूमिका का निर्वाह कर रहे हैं। आज 100 से अधिक चैलेंजेस के साथ डिफेंस इंडिया स्टार्टअप चैलेंज का 14th एडिशन भी जारी किया गया है। डिस्क की अब तक की सक्सेस को देखते हुए 100 से अधिक चैलेंजेस पहली बार हमारी DPSU द्वारा दिए जा रहे हैं। मैं सभी इनोवेटर्स को डिस्क के नए एडिशन के लिए हार्दिक शुभकामनाएं देता हूं।
डिफेन्स एक्सेलन्स मंच या पोर्टलमुळे अनेक संशोधक आणि नवउद्योजकांना संरक्षण क्षेत्रामध्ये थेट योगदान देण्याची संधी मिळाली आहे असं त्यांनी नमूद केलं। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल सरकार सजग असून भारतीय निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी योग्य पावलं उचलत आहे असं प्रतिपादन परकीय व्यापार महासंचालक लव अग्रवाल यांनी आज केलं। नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते संबोधित करत होते। पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं निर्यातदारांसाठी दिशानिर्देश जारी केल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान पश्चिम आशियामध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांच्या एकूण 48 विमान उड्डाणं आजपासून सुरू होतील। या दोन्ही कंपन्यांची जेद्दा आणि मस्कतमध्ये नियमित विमानसेवा सुरू राहील। एअर इंडियाची विमानं दिल्ली आणि मुंबईपासून तर एअर इंडिया एक्सप्रेसची विमानं बंगळुरू हैदराबाद आणि कोझिकोड इथून निघतील। गडचिरोली इथं 68 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 11 नक्षल्यांनी आज संध्याकाळी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं। याप्रसंगी नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते अशी माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मराठी दैनिक तरुण भारतच्या शताब्दी पूर्ती सोहळा नागपुरात आज संपन्न झाला। या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण भारत हे आपण वाचलेलं पहिलं वृत्तपत्र असल्याचं सांगत वैचारिक अधिष्ठानामुळेच या दैनिकानं 100 वर्षांचा टप्पा गाठल्याचं नमूद केलं। समाजात विचारांचं जतन आणि प्रसार करण्याचं महत्वपूर्ण कार्य या दैनिकानं सातत्यानं केलं असल्याचं ते म्हणाले। सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी संघाच्या वाढत्या कार्यासाठी विकेंद्रीकरणाची गरज अधोरेखित करत लहान घटकांद्वारे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडलं जाईल असं सांगितलं। तसंच नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी सामाजिक माध्यमांवरील सक्रियता वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तरुण भारतच्या समाजाभिमुख पत्रकारितेचं यावेळी कौतुक केलं।
दत्तोपंत ठेंगडेजी नेहमी असं म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स फ्रॉम वन इलेक्शन टू अदर इलेक्शन। जे 5 वर्षाचा विचार राजकारणी करतात ते स्वाभाविकपण आहे, पण जे सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर आहे, नेशन बिल्डर आहेत, ते सेंचुरी टू सेंचुरी विचार करतात। संघाचं कार्यही असंच आहे, अनेक वर्ष चालत राहणार आहे आणि त्याची वैचारिक धुरा तरुण भारताने वैचारिक कटिबद्धता समोर ठेवून हे व्रत अखंड 100 वर्ष चालवलेलं आहे।
राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोल संकलनात पारदर्शकता आणि सुगमता रहावी याकरता केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्ग नियमांच्या सुधारणेची अधिसूचना जारी केली आहे। यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास तसंच कायदेशीर आर्थिक संरक्षण वाढेल असं या नियमात म्हटलंय। टोल चुकवणाऱ्यांकडून वसुली, ई नोटीस, SMS द्वारे पाठवण्याची सुविधा, याबरोबरच टोलदात्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी वेगळं पोर्टल इत्यादी नवीन बाबींचा समावेश नियमांमध्ये आहे। विकसित भारताच्या संकल्पनेत नागपूर शहर रोल मॉडेल ठरू शकतं असा सूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित ICTRD गोलमेज परिषदेत उमटला। या परिषदेत महापौर नीता ठाकरे यांनी मनपा शाश्वत शहर विकासाच्या दिशेनं कार्यरत असल्याचं सांगितलं। नदी पुनरुज्जीवन, सोलर योजना, जल पुनर्भरण आणि हरित शहर उपक्रम राबवण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे। अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार आहे। दरम्यान येत्या काही तासात अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजा आणि वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं गारपीट झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं नुकतंच कळवलं आहे। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यानं हजेरी लावली आणि जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला, यामुळे जिल्ह्यात मका पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। गुढीपाडव्याच्या सणाचा सर्वत्र उत्साह। वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल, राज्याच्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प, वैचारिक अधिष्ठानामुळेच तरुण भारत दैनिकानं गाठला 100 वर्षांचा टप्पा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.